तर आजच्या भागवत वर्गामध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. अतिशय सुंदर हा प्रसंग चालू आहे. या ठिकाणी समुद्र देवता ही प्रभू रामचंद्रांना विनंती करते की तुम्ही या जळाचा तुमच्या इच्छेप्रमाणे वापर करू शकता, उपयोग करू शकता, आणि मला उल्लंघून तुम्ही काय करू शकता, लंकापुरीमध्ये जाऊ शकता. आणि त्या ठिकाणी रावण राज्य करतोय, जो संपूर्ण त्रिलोक्याला रडवण्याचं कार्य करतोय. म्हणून त्याचं नावच आहे रावण, रडवणारा. आणि तो विश्रव्याचा पुत्र आहे. आणि असा असून देखील तो एका निंद्य कृत्यामध्ये काय झालेला आहे, संलग्न झालेला आहे. आणि कृपया करून तुम्ही त्याला मारा. आणि हे जे काही तुमची पत्नी आहे तिला तुम्ही पुन्हा प्राप्त करा, ज्यामुळे तुमची जी कीर्ती आहे ही कीर्ती अधिकाधिक वृद्धिंगत होईल. आणि त्याचबरोबर जे काही लोक आहेत, जे इतर वीर आहेत, राजे आहेत, हे देखील तुमचं यशगान करू शकते. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आता हे जे काही समुद्र देवता आहे, ही समुद्र देवता ही या ठिकाणी आपल्याला काय करते, प्रभू रामचंद्रांची विनवणी करते. जसं आपण पाहतो की या ठिकाणी रामायणाचं जे वर्णन आहे हे दोन अध्यायामध्ये केलेलं आहे श्रीमद भागवतामध्ये. जर का तुम्ही 18 पुराणं जर का पाहिली तर प्रत्येक पुराणामध्ये तुम्हाला रामायणाचा उल्लेख सापडेल. इतकंच नव्हे, महाभारतामध्ये देखील या रामायणाचा उल्लेख तुम्हाला आढळून येईल. कारण आपण पाहतो की द्रौपदीचं ज्यावेळेला हरण होतं त्यावेळेला युधिष्ठिर महाराज हे व्यास मुनींना प्रश्न विचारतात. आणि या प्रश्नाच्या उत्तरादाखल, कारण त्यांचा प्रश्न असतो की अशा कुठल्या स्त्रीला पळवून घेऊन गेलेलं असत आहे का, आणि त्यावेळेला या उत्तरादाखल या रामायणाची कथा व्यास महर्षी काय करतात, युधिष्ठिर महाराजांना सांगतात. आणि त्यामुळं अनेक ठिकाणी अनेक श्लोकांच्या मध्ये याचं वर्णन आहे. जसं भागवतामध्ये देखील आपण पाहतो की 100 जवळपास श्लोकामध्ये, अर्थात 2 अध्यायामध्ये याचं वर्णन आहे. या अध्यायामध्ये काहीतरी 50-55 श्लोक असतील, पुढच्या अध्यायामध्ये 30-40 श्लोक असतील. आणि एवढ्या 2 अध्यायामध्येच ही संपूर्ण कथानक त्यांनी काय केलेलं आहे, सुखदेव गोस्वामींनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं जरी तुम्ही एक श्लोकी रामायण ऐकलं किंवा 24,000 श्लोक जे वाल्मिकी महर्षीने लिहिलेले आहेत ते जरी ऐकलं, तर दोघांचंही तुम्हाला जे काय फळ आहे हे फळ प्राप्ती काय होणार आहे, समानच होणार आहे. आणि त्यामुळे आपण पाहतो की जरी तुम्ही कमी अधिक श्लोकाच्या जरी काही रामायणाचे ग्रंथ तुम्ही वाचायला घेतले तरी देखील आपल्याला तेवढाच त्याचा लाभ प्राप्त होऊ शकतो. जसं या ठिकाणी एक श्लोकी रामायण जे आहे, या एक श्लोकी रामायणामध्ये एकाच श्लोकामध्ये संपूर्ण रामायणाचं थोडक्यात वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी म्हणतात, आदो राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषण वाली निर्दहलम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतत्ति रामायण. हेच रामायण काय आहे त्याच्यामध्ये, आदो राम तपो वनादिगमनम, प्रभू रामचंद्र वनामध्ये निघून जातात, हत्वा मृगम कांचनम, सुवर्ण मृग याला काय केलं जातं, हत्वा मारलं जातं, त्यामुळं परिणाम असा होतो की वैदेही हरणम, वैदेही अर्थात जानकीचं हरण होतं, जटायू मरणम, त्याचा परिणाम असा होतो की रावणाला मारण्यासाठी जटायू पुढे येतो आणि जटायूचं देखील काय होतं, मरण ओढावतं. पुढे सीतेच्या शोधासाठी ते कुठं जातात, दक्षिण बाजूला निघून जातात आणि त्यावेळेला सुग्रीव संभाषणम, सुग्रीवांशी त्यांची काय होते, भेट होते. वाली, वालीला निर्दहलम, त्यांना देखील मारण्यात येतं. समुद्र तरणम, जो आत्ता प्रसंग चालू आहे, समुद्र तरुण जाण, समुद्र तरुण जातात. लंकापुरीचं दाहन होतं, अर्थात या ठिकाणी हे जे काही समुद्र तरणम आहे हे हनुमानजींच्या बाबतीत सांगितलं जातं की हनुमानजी काय करतात, समुद्र उल्लंघून जातात, लंकापुरीला दाहन अर्थात राख रांगोळी करतात आणि त्यानंतर तत्पश्चात रावण कुंभकर्ण हननम, त्यानंतर स्वतः प्रभू रामचंद्र तत्त्वांनी जे काही कुंभकर्ण आणि रावण आहे याला मारतात आणि हेच आहे रामायण. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की रामायणाची ख्याती असंख्य आहे. आता या ठिकाणी या श्लोकामध्ये असंख्य गोष्टींचं वर्णन केलेलं आहे आणि या असंख्य गोष्टींचं वर्णन जर का त्याला आपण गोष्टी रूपामध्ये किंवा वेगवेगळ्या कथारूपामध्ये आपण पाहायला गेलो तर बराच वेळ निघून जाईल, कारण जवळजवळ 6 गोष्टींचं वर्णन या श्लोकामध्ये. तर विशेष करून यामध्ये सांगितलंय की हा जो काही रावण आहे हा विश्रवा मुनींचा पुत्र आहे आणि याच्याविषयी आपण थोडक्यात पाहू या संपूर्ण कथेमध्ये, कारण याच्यामध्ये बरेचसे मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये प्रभुपादांनी देखील तात्पर्यामध्ये वेगवेगळे गोष्टी दिलेले आहेत आणि त्याच्यावर आपण जास्त चर्चा करणार नाही. पण विशेष करून पाहू की रावणाचा जन्म कसा होता आणि तो या स्थितीपर्यंत कसा पोहोचला. जसं आपण पाहतो की ही एक देखील प्रार्थना आहे जी स्वतः समुद्र देवता प्रभू रामचंद्रांना करते. सुखदेव गोस्वामीने देखील आपण ज्या वेळेला रामायण चालू झालं अर्थात हा अध्याय चालू झाला त्या अध्यायाच्या 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये देखील प्रभू रामचंद्रांची प्रार्थना केली होती, जेणेकरून ते प्रसन्न होऊत आणि आम्हाला त्या पद्धतीचं संरक्षण प्राप्त करू. आणि म्हणून संरक्षण प्रत प्रार्थना 4 आणि 5 नंबरचा श्लोक आहे. आणि या ठिकाणी सागर देखील काय करतात, आता या ठिकाणी प्रार्थना करतात 2 श्लोकामध्ये. कालचा 1 14 नंबरचा श्लोक आहे आणि हा 15 नंबरचा श्लोक आहे. या 2 श्लोकामध्ये काय करतात, समुद्र देवता ही भगवंतांची प्रार्थना करतात. आता या ठिकाणी या प्रार्थनेमध्ये ते म्हणतात की तुम्ही रावणाला अर्थात जो विश्रवा आहे यांचा जो पुत्र आहे या पुत्राला तुम्ही काय करा, दंडित करा, कारण तो खरं वास्तविक पाहता पुत्र बनण्यास लायक नाहीये. आता या ठिकाणी आपण पाहतो की रावण हा सर्वसाधारण नाहीये, तर तो ब्राह्मण कुळात गेला आणि केवळ ब्राह्मण नव्हे तर साक्षात पुलस्य मुनींच्या वंशातील तो कोण आहे, कुलदीपक आहे. आता या ठिकाणी अतिशय सुंदर वर्णन आहे की पुलस्य जे मुनी आहेत ते जे पूर्वीचे पहिले जे मानस पुत्र आहेत ब्रह्माजींचे त्यामध्ये हे प्रजापती होते पुलस्य मुनी आणि हे नेहमी पहिल्यांदा गृहस्थ आश्रमी नव्हते परंतु नंतर ते गृहस्थ बनतात. त्याचं देखील कारण घडतं, कारण ब्रह्माजीने त्यांना प्रजापती हे पद दिलेलं असतं पण ते तपस्येमध्ये लागलेले असतात, मेरू पर्वताच्या पायथ्याशी निकटवर्ती प्रदेशामध्ये ते नेहमी तपस्या करायचे आणि त्या ठिकाणी जवळच अनेक आश्रम होते. जसं आपण पाहतो की मुनींचे आश्रम जवळजवळ असे असायचे आणि त्या ठिकाणी त्यांच्या ज्या कन्या होत्या, ज्या काही मुली होत्या त्या आश्रमातील, तर त्या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी जायच्या, नृत्य करायच्या, कधी कधी गायन करायच्या आणि त्यामुळे हे जे काही तपस्वी मुनी होते यांना त्रास व्हायचा आणि विशेष करून पुलस्य मुनी यांना अतिशय त्रास व्हायचा. आणि पुलस्त्य मुनींनी एकदा अशा ज्या काही महिला होत्या, स्त्रिया होत्या, मुली होत्या, यांना शाप देतात. ते म्हणतात की जर का तुम्ही पुन्हा या ठिकाणी येऊन गोंधळ करू लागला, आमच्या तपस्येमध्ये विघ्न आणू लागला, तर तुम्ही गर्भवती व्हाल. आणि असा ज्यावेळेला शाप देतात, त्यावेळेला तिथून पुढे या कन्या अप्सरा वगैरे तिथं कुणी जात नाही, त्या ठिकाणी कुणीही जात नाही. परंतु तृणबिंदू नावाचे एक राजर्षी असतात, त्यांची कन्या असते. ही कन्या, हिला मात्र हा शापाविषयी काही माहीत नसतं. आणि एकदा ती आपल्या सखींच्या शोधासाठी त्या ठिकाणी जाते, आणि त्याच वेळेला काय होतं, त्या ठिकाणी तिला हा शाप लागू पडतो. आणि ती ज्या रूपामध्ये, अर्थात तिचं जे काही रूप आहे, ते रूप बदलतं. आणि इतकंच नव्हे, ती जी काही गर्भधारणा आहे, ही जी लक्षणं देखील काय होऊ लागतात, त्याच्यामध्ये दिसू लागतात. आणि त्यावेळेला मात्र ही अतिशय अचंबित होते. आणि मग तिथून ती आपल्या वडिलांच्याकडे जाते, तृणबंधूकडे. आणि ती सांगते की अशा अशा पद्धतीनं काहीतरी विचित्र असं माझ्यामध्ये काय होतंय, हे सगळे प्रकार घडतात. आणि त्यावेळेला पुलं, हे जे काही तृणबिंदू आहेत, हे आपल्या योग सामर्थ्यानं ध्यान लावतात. आणि ते पाहतात की अरे, अशा अशा गोष्टीमुळे काय झालेलं आहे, ही सगळं क्रिया ही घडलेली आहे. आणि त्यावेळेला ते पुलस्त्य मुनींच्याकडून पुलस्त्य मुनींच्याकडे जातात, ज्या ठिकाणी ही तृणबिंदू स्वतः असतात आणि त्यांची कन्या देखील असते. आणि हे दोघंही जातात आणि ते पुलस्त्य मुनींना विचार करतात, सांगतात की तुम्ही जो दिलेला शाप आहे, या शापामुळे काय झालेलं आहे, माझी जी काय मुलगी आहे ही गर्भवती झालेली. आणि त्यावेळेला पुलस्त्य मुनींना देखील समजतं. आणि ही सर्व हकीकत ऐकल्यानंतर या ठिकाणी तृणबिंदू म्हणतात की कृपया करून ज्याप्रमाणे तुम्ही भिक्षा स्वीकार करता, त्याप्रमाणे माझ्या मुलीला काय करा, तुम्ही स्वीकार करा. ही तुमची सर्व कार्य करेल, सेवा करेल. आणि कारण तुम्ही नेहमी तपस्येमध्ये लीन असता, तपस्या करून निश्चितमध्ये तुम्हाला थकावट येत असेल, निश्चितमध्ये तुम्ही थकत असाल, तर तुमची सेवा करण्यासाठी कुणीतरी हवी, म्हणून या ठिकाणी तुम्ही काय करा, हिचा स्वीकार करा. या ठिकाणी पुलस्त्य म्हणून देखील काय करतात, तिचा स्वीकार करतात. आणि स्वीकार केल्यानंतर कित्येक दिवस निघून जातात. त्यावेळेला हे जे काही पुलस्त्य मुनी आहेत, हे पुलस्त्य मुनी तिला म्हणतात की तुला निश्चितपणे सुव्यवस्थित असा पुत्र निर्माण होईल, जो निश्चितपणे आपण पाहतो. कारण ही जी काही कन्या असते, ही दररोज काय करत असते, पुलस्त्य मुनी जे वेद उच्चारण करत असतात, हिचं ती नेहमी कानामध्ये श्रवण करत असते. आणि त्यामुळं या ठिकाणी म्हणतात की हा जो काही मुलगा असेल, हा दोन्ही माता आणि पिता या दोन्ही कुळांचा काय करेल, उद्धार करेल. आणि त्याचं नाव पौलस्य असं असत. आणि त्यावेळेला कालांतरानं हा मुलगा जन्माला येतो आणि त्याचं नाव या ठिकाणी पौलस्य म्हणून ठेवलं जातं प्रथम. परंतु हा इतका निष्णात असतो वेदामध्ये की तो लगेच काय करत असतो, श्रवण करून कंठस्थ करत असतो. विश्रवा म्हणजे जो काही विषय त्याच्या पुढे आलेला आहे, श्रवण करण्याने लगेच कंठस्थ करणे. आणि त्यामुळे त्याचं नाव, दुसरं नाव पडतं हे विश्रवा. आणि तेव्हापासून तो विश्रवा या नावानं काय होतो, प्रसिद्ध होतो. आणि म्हणून आपण बघतो की रामायणाला अनेक नाव आहेत. जसं आपण रामायण म्हणतो, तसं एका ठिकाणी या रामायणाचं दुसरं नाव आहे सीताचरितम, ज्यामध्ये सीतेचं चरित्र आहे. किंवा दुसरं एक आहे पुलस्य वधम, हे देखील एक नाव आहे रामायणाला. ज्या ठिकाणी पौलस्य म्हणजे अर्थात पुलस्य मुनींचा जो पणतू आहे, त्याचा काय केलेला, या ठिकाणी वध केलेला आहे, अशा वधाचं वर्णन म्हणजे काय, हे रामायण. आणि कालांतराने या विश्रवाचा विवाह होतो आणि त्याला देवांगनीशी तिचा विवाह होतो. आणि त्याला देखील एक पुत्र निर्माण पुत्र होतो, तो म्हणजे वैश्रवण. आणि याच वैश्रवणला नंतर हा खूप तपस्या करतो, अतिशय त्यांची तपस्याचं वर्णन रामायणामध्ये दिलेलं आहे. आणि हे जे काय मी वर्णन करतोय हे रामायणाच्या उत्तरकांडामध्ये आहेत, हे सगळी वंशावळ. आणि त्यामध्ये अतिशय प्रभू रामचंद्र अगस्त मुनींना हा प्रश्न विचारतात की मी ज्याला मारलं रावण तो असा कसा काय या कुळामध्ये जन्माला, ब्राह्मण म्हणताय तुम्ही एकीकडं आणि असं घृण कृत्य कसं काय करतो, तर त्याचं वर्णन करून सांगाय. त्यावेळेला अगस्त मुनी काय करतात त्याच्या या वंशावळीचं वर्णन करतात. आणि त्यावेळेला हा जो काही वैश्रवण आहे हा वैश्रवण तपस्या करतो आणि तपस्येच्या जोरावर ब्रह्माजी यांना प्रसन्न करून घेतो आणि ते म्हणतात की ठीक आहे तू वरदान माग. आणि त्यावेळेला ते म्हणतात की मला लोकपाल बनायचं. आणि त्यावेळेला जे प्रमुख तीन लोकपाल असतात त्यांच्या समवेत याला देखील काय केलं जातं, लोकपाल बनवलं जातं. इंद्र, वरुण, यम आणि हे चौथे कुबेर, याच वैश्रवणाचं नाव नंतर काय म्हणतं, कुबेर. आणि अशा रीतीने हे त्रिकूट पर्वतावर राहू लागतात कारण त्यावेळेला ती जागा देखील निश्चित करतात. त्यावेळेला ते सांगतात की तू दक्षिण दिशेला जा, ज्या दक्षिण दिशेला समुद्रामध्ये त्या ठिकाणी एक लंका नावाची नगरी, या लंका नावाच्या नगरीमध्ये तू राहू शकतोस. आणि अशा रीतीनं त्या ठिकाणी तो राहू लागतो. आता या ठिकाणी एक झाला तर वैश्रवाविषय, विश्रवण विषय आपण पाहिलं, पण रावणाचं कसं काय, आता रावण तर या कुळामध्ये कसं काय आला नंतर, तर याचं वर्णन करताना ते म्हणतात की ब्रह्माजींनी ज्यावेळेला जलाची निर्मिती केली, समुद्राची निर्मिती केली, तर त्यावेळेला याला साठवण्यासाठी किंवा याला संरक्षण देण्यासाठी जीवजंतूंची देखील निर्मिती केली. आणि त्यावेळेला भगवान जे काही ब्रह्माजी आहेत हे म्हणतात की तुम्ही याचं काय करा, या जलाचं संरक्षण करा. आणि त्यावेळेला काही जे लोक आहेत ते म्हणले की आम्ही याला काय करू, संरक्षण देऊ. आणि दुसरे काही म्हटले की आम्ही याची पूजा करू. जे पूजा करू म्हटले ते यक्ष बनले आणि जे म्हटले की मी यांचं संरक्षण करू ते बनले राक्षस. आणि या राक्षस जंतूमध्ये दोन बंधू होते, एकाचं नाव होतं हेती आणि दुसऱ्याचं नाव होतं प्रहेती. आणि हे दोघंही राक्षस कुळामध्ये काय झाले, तिथून पुढं उत्पन्न झाले. आणि हे यांना दोघांना हेती आणि अहेतीला काय बनवलं जातं, राक्षस कुळाचा हेड बनवलं जातं, प्रमुख बनवलं जातं. त्यामध्ये प्रहेती जो असतो हा अतिशय धर्मात्मा असतो, तर तपस्येसाठी निघून जातो. आणि हेती जो आहे हा मात्र विचार करतो की आपल्याला विवाहबद्ध व्हायला पाहिजे आणि म्हणून तो लग्न करतो. आणि त्याला लग्नामध्ये जी काळची पत्नी आहे, काळची बहीण आहे भय, हिच्याबरोबर तो काय करतो, विवाह करतो. ही जी काळची बहीण आहे तर ही तिच्या नावाप्रमाणेच असते भयानक. आणि त्यामुळं या ठिकाणी असं म्हटलं जातं की तिच्याकडून एक पुत्र उत्पन्न होतो, त्याचं नाव असतं विद्युत केश. आणि हा जो काही विद्युत केश आहे हा देखील कालांतरानं हळूहळू मोठा होतो आणि त्याचा विवाह संध्या नावाची एक गंधर्विका असते तिच्या पुत्रीशी होतो. आणि तिचं नाव असतं सालकटकंटा. तर हिच्याशी तिचं या विद्युत केशीचं काय होतो, विवाह होतो. आणि नेहमी आता राक्षस प्रवृत्तीचा असल्यामुळे ह्याच्यामध्ये कामभावना अतिशय असते आणि त्यामुळे हा रतिक्रीडामध्ये अतिशय निमग्न असतो. आणि या ठिकाणी तिला एक मुलगा होतो आणि हा मुलगा झाल्यानंतर देखील ती जी काही सालकंटकटा आहे तर ही काय करते, त्या मुलाला त्याच ठिकाणी ठेवते आणि ही रतिक्रीडेमध्ये संलग्न राहते. आणि ही मंदराचल पर्वतावरच गोष्ट चाललेली असते. त्या ठिकाणी शिवजी आणि पार्वती पाहतात की अरे या ठिकाणी हा मुलगा रडतो आणि याच्याकडे कुणी कसं काय बघत नाही. आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की अशा अशा पद्धतीचं हे काय झालेलं आहे, घृण कृत्य झालेलं आहे. आणि त्यावेळेला पार्वतीला दया येते आणि ती म्हणते की सर्व जीवांच्यावर मला दया करायला पाहिजे. आणि म्हणून ती काय करते, याला लगेच मोठं करते आणि त्याला आशीर्वाद देते. आणि आशीर्वाद देते की इथून पुढे जे काही राक्षस कुळ असेल, या राक्षस कुळातील ज्या स्त्रिया आहेत ह्या लगेच गर्भधारण करतील, त्यांना लगेच पुत्र प्राप्त होईल आणि लगेच ते काय होतील, पुत्र मोठे होतील, त्याला वेळ जाणार नाही. आणि म्हणून आपण बघतो की घटोत्कचच्या बाबतीत देखील तसंच झालेलं असतं, कारण एका वर्षामध्ये तो काय होतो, लगेच मोठा होतो. आणि अचानक जे छोटंसं बाळ असतं ते काय होतं, घटोत्कच अतिशय मोठा होतो आणि लगेच तो तपस्येसाठी निघून जातो पुढे. तसंच या ठिकाणी देखील आपण पाहतो की हा जो काय मुलगा आहे हा लगेच मोठा होतो, त्याचं नाव असतं सुकेश. आणि हा जो काय सुकेश आहे हा शेवटी देववती नावाची कन्येशी विवाह करतो. ती अतिशय सुंदर असते, ही देखील गंधर्व कन्या असते. तिच्याशी विवाह केल्यानंतर त्याला तीन पुत्र प्राप्त होतात. ते तीन पुत्र म्हणजे माल्यवान, सुमाली आणि माली. हे तीन पुत्र तिला प्राप्त होतात आणि हे तिघही शेवटी तपश्चर्येसाठी निघून जातात, तपस्या करतात. आणि अतिशय सुंदर तपस्या केल्यानंतर याच्यामध्ये त्यांना देखील वरदान प्राप्त होतं. आणि वरदान प्राप्त झाल्यानंतर ते म्हणतात की तुम्हाला कुणी परास्त करू शकणार नाही, तुमचं सामर्थ्य अतिशय शत्रूंना देखील भयावह असं असेल, तुम्ही चिरंजीवी असाल. आणि इतकंच नव्हे, तुम्ही स्वतःच्या म्हणजे मित्र कसे राहतात त्याप्रमाणे एकमेकांच्यावर प्रेम कराल. आणि ते म्हणतात की तुमच्यासाठी निवासस्थान जे आहे हे विश्वकर्माने जे निर्मित इतर देवी देवतांसाठी बनवलेलं होतं त्या निर्मितीमध्ये तुम्ही काय करा, जाऊन राहा. कारण ही जी काही लंका आहे ही पूर्वी विश्वकर्मांनी इतर देवी देवतांसाठी बनवलेली होती, जी पुन्हा कोणाला दिली, कुबेराला देण्यात आली. परंतु त्याच्या अगोदर ही कुणाला दिलेली होती, असुरांना दिली होती, राक्षसांना दिली होती. ज्याच्यामध्ये हे जे काही मौल्यवान, सुमाल्य आणि माली हे काय करत असतात, राहत असतात आणि त्या ठिकाणी राहतात. आणि तिथून पुढे मग ह्यांचं साम्राज्य विस्तार, कारण ह्यांना लगेच मुलं व्हायची, लगेच मोठी व्हायची आणि लगेच काय करायचे, कार्यभाग. जसं आपण पाहतो की लहान मुलगा वयामध्ये येईपर्यंत 25 वर्ष निघून जातात, त्यानंतर तो नोकरी करतो आणि आई वडिलांचं पालन पोषण करतो. या ठिकाणी तशी परिस्थिती नाहीये, या ठिकाणी दुसऱ्या दिवशी तो मुलगा काय व्हायचा, मोठा, लगेच कार्याला लागायचा. आणि त्यामुळं यांची वंश अतिशय वाढू लागला आणि त्यामुळे देवी देवता भयभीत झाल्या आणि देवी देवता त्रस्त होऊन गेल्या. आणि त्यावेळेला सर्वजण पुन्हा जातात आणि देवतांना, विशेष करून ब्रह्माजींना प्रार्थना करतात, शिवजींना प्रार्थना करतात. पण शिवजी म्हणतात मी याच्यामध्ये काहीच करू शकत नाही, कारण मीच काय केलेलं आहे, त्यांना वरदान दिलेलं आहे. त्यामुळे शिवजी म्हणतात मी त्या मुलांना मारणार नाही, तर तुम्ही असं करा की जे कोणी भगवान विष्णू आहेत या विष्णूंच्याकडे जा आणि तेच तुमचं काय करू शकतील, निवारण करू शकतील. आणि मग स्वतः भगवान विष्णू त्या ठिकाणी येतात आणि विष्णू काय करतात, या तिघांनाही हकलून लावतात. अर्थात संपूर्ण जे काही राक्षस कुळ आहे या कुळाला तिथून हकलून लावतात आणि तिथून हे सर्वजण तळा रसातळमध्ये जाऊन राहू लागतात तेव्हापासून. आणि त्यानंतर ही जी काही रिक्त जागा आहे ही रिक्त जागा कुणाला दिली जाते, कुबेराला दिली जाते आणि तेव्हापासून त्या ठिकाणी कुबेर राहू लागतो. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो की हे जो काय माल्यवान आहे याला देखील अतिशय सुंदर असे 7 पुत्र होतात आणि एक पुत्री होते अनला नावाची. आणि यामध्ये विरूपाक्ष आणि दुर्मुख नावाचे अतिशय बलदंड राक्षस याला पुत्र म्हणून प्राप्त होतात. सुमाली जो आहे याची जी पत्नी असते केतुमती, हिच्यापासून 10 पुत्र आणि 4 मुली प्राप्त होतात. आणि याच्यामध्ये विशेष करून अनुकंप, अकंपन, प्रहस्त, विकट हे जे काही पुत्र आहेत हे सगळे पुत्र कोणाचे आहेत, सुमालीचे आहेत. आणि 4 मुली प्राप्त होतात. त्याच्यामध्ये कैकसी नावाची एक मुलगी असते, राका, कैकसी, पुष्पोत्कटा आणि चौथी आहे कुंभिपनसी. या 4 मुली त्याला प्राप्त होतात. त्यामधली जी कैकसी आहे या कैकसीचं वर्णन पुढे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जो माली आहे हिला वसुधा नावाची पत्नी असते, या वसुधापासून चार पुत्र होतात, अनल, अनिल, हर आणि संपाती. आणि हे चारही पुत्र नंतर भविष्यामध्ये जे विभीषण असतात त्या विभीषणाचे काय म्हणतात, सेवक बनतात. आणि हेच जे चार लोक आहेत जे विभीषण घेऊन येतात प्रभू रामचंद्रांना समर्पित होण्यासाठी, त्यावेळेला हे चार लोक म्हणजे कोण आहेत, हे मालीचे पुत्र असतात. आणि या ठिकाणी अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे की कशा रीतीनं ही जी काही प्रजा वाढू लागते. आणि त्यानंतर आता सुमाली जो आहे, हा सुमाली विचार करतो की अरे असं चालणार नाही, कारण आपलं काय होतं, हानी व्हायला लागले आणि या ठिकाणी आपलं संपूर्ण साम्राज्य निघून गेलं. तर मला असं वाटतं की ज्याप्रमाणे कुबेराला हे सर्व संपत्ती मिळाली तशी संपत्ती आपल्याला पुन्हा प्राप्त करायला पाहिजे. आणि म्हणून ती एक योजना आखतात आणि ते म्हणतात की आपण काय करू, आपल्या मुलीचा विवाह विश्रवाशी लावून देऊ, जेणेकरून त्याचा मुलगा जसा कुबेर बनला तसा आपलेही मुलं जे काय बनतील, श्रीमंत बनतील, वैभवशाली बनतील. आणि म्हणून तो कैकसीला जवळ घेतो आणि कैकसीला म्हणतो की तू आता विवाह योग्य झालेली आहेस, तर तू काय कर, तू आता जा विश्रवाकडं आणि विश्रवाला मागणी घाल, त्याची सेवा कर आणि त्याची पत्नी म्हणून राहा आणि त्याच्यापासून तू पुत्र निर्मिती कर. आणि ते जसं बघतो की ही जी काही कैकसी आहे ती विचार करते की आपलं वंश वाढायला पाहिजे, सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे, त्यासाठी काय करते, हे मान्य करते आणि ती तिथून निघून या विश्रवाच्या त्या ठिकाणी येते. आणि या ठिकाणी विश्रवा मुनी ज्या आहेत संध्याकाळची अग्निहोत्री करत असतात. आणि त्यावेळेला या ठिकाणी ही कैकसी येते आणि ज्याप्रमाणे एक स्त्री मादक आकर्षण, जसं आपण पाहतो की ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवतात आणि त्यावेळेला ह्या सर्व गोपी येतात आणि गोपी आल्यानंतर त्या गोपींना भगवंत म्हणतात की तुम्ही या ठिकाणी कशासाठी आला आहात. आणि त्यावेळेला रासारंभ सुरू होणार असतो आणि त्यावेळेला त्या केवळ एकच गोष्ट करतात, ते म्हणजे काय करतात, आपल्या पायांच्या नखाद्वारे ते काय करतात, जमिनीवर वेगवेगळ्या रेषा मारू लागतात. त्याप्रमाणे काहीशा त्या भावामध्ये अर्थात काम भावनेमध्ये या ठिकाणी ही जी काही कैकसी आहे ही काय करते, त्या ठिकाणी पायानं रेषा मारू लागतात जमिनीवर. आणि त्यावेळेला तिचा भाव हा समजतो आणि त्यावेळेला ते म्हणतात की याचा परिणाम अतिशय भयावह असेल, कारण ही कुठली वेळ आहे, संध्याकाळ आहे, संध्याची वेळ आहे आणि त्यामुळं तू काय करतेस आता या ठिकाणी पुत्राची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतोस आणि याचा परिणाम अतिशय भयावह असेल. तुला पुत्र प्राप्त होतील निश्चितपणे, परंतु ही योग्य वेळ नसल्यामुळं तुझे सर्वच्या सर्व पुत्र जे होणार आहेत हे पुत्र काय बनतील, क्रूर बनतील आणि त्यांचं शरीर अतिशय भयानक असेल, क्रूर असं कर्म करणारे असतील आणि संपूर्ण जगाला ते काय करतील, त्राही त्राही करतील. आणि त्यावेळेला ही जी काही कैकसी आहे ही कैकसी त्यांच्या चरणावर पडते आणि ते म्हणते की कृपया करून क्षमा करा, कृपया करून याच्यावर मला असा वरदान द्या जेणेकरून यातून माझी काय होईल, सुटका होईल. आणि त्यावेळेला ते म्हणतात काळजी करू नको, जो शेवटचा पुत्र असेल हा पुत्र मात्र तुझा काय बनेल, सात्विक गुणाचा बनेल आणि भगवंतांचा विशुद्ध असा भक्त असेल. आणि मग कालांतरानं थोडे दिवस निघून जातात आणि हिला चार पुत्र प्राप्त होतात. पहिला जो पुत्र असतो हा जसा जन्माला येतो त्याचं शरीर बघूनच सर्वजण घाबरू लागतात, कारण ह्याला 10 मस्तक असतात, 20 हात असतात, खाळा काळा टिकीर असा हा रावण असतो आणि बलदंड शरीर वेष्टीचा. आणि हे जसं सगळेजण पाहतात तसं विषभुजाधारी 10 मस्तकाचा ह्याला जसं पाहतात तसं सगळेजण काय होतात, घाबरून जातात. आणि त्यावेळेला हे जे काही विश्रवा आहेत हे विश्रवा आपल्या पुत्राचं नामकरण करताना म्हणतात की याचं नाव जे असेल हे दशग्रीव असेल, कारण याला काय आहेत, 10 मस्तक आहेत. दुसरा जो असतो हा कुंभकर्ण, तो नावाप्रमाणेच असतो. कुंभ म्हणजे एक माठ, माठ कसा असतो मोठाच्या मोठा, तसा हा देखील मोठाच्या मोठा असतो. आणि याचं देखील नामकरण केलं जातं. तिसरे जे असते शूर्पणखा, याचं देखील नामकरण केलं जातं. आणि चौथा जो असतो अतिशय सात्विक वृत्तीचा हा पुत्र निर्माण होतो आणि अतिशय सद्गुणी. आणि जसा हा जन्माला येतो तसं देवी देवता दुमदुमी वाजवायला चालू करतात. ढोल नगारे ताशे हे काय करू लागतात, वाजवू लागतात. आणि सर्व देवी देवता त्या ठिकाणी उच्चारण करतात साधू साधू. आणि अशा रीतीनं हा पुत्र त्या ठिकाणी उत्पन्न होतो. आणि त्याचं नाव हे जे काही विश्रव आहेत ते ठेवतात की हा असेल विभीषण. आणि अशा रीतीनं हे चार पुत्र या विश्रवांना प्राप्त होतात. एकीकडं असतात कुबेर आणि एकीकडं आहेत हे चार पुत्र कैकसीपासून, रावण, कुंभकर्ण, विभीषण आणि ही शूर्पणखा. आणि म्हणून या संपूर्ण कथेचं वर्णन केल्यानंतर प्रभू रामचंद्रांना अगस्त मुनी सांगतात की यात काय नवल आहे की एखाद्या ब्राह्मण कुटुंबामध्ये राक्षस उत्पन्न होईल. त्यावेळेला ते उदाहरण देतात, ते उदाहरण देतात की बघा कश्यप मुनी हे प्रजापती होते आणि याच कश्यप मुनींची दोन पत्नी होते, एक होती अदिती आणि दुसरी होती दिती. आणि त्यामुळे ते म्हणतात की अदितीपासून देवता निर्माण झाले आणि दितीपासून असुर निर्माण झाले. आणि त्यामुळं कारण प्रभू रामचंद्रांचा प्रश्नच तसा असतो की ब्राह्मण कुळामध्ये येऊन देखील या ठिकाणी हे असुर कसे काय बनले. आणि अशा रीतीने या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं काय केलं जातं, सांत्वन केलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी अतिशय सुंदर रीतीनं प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की उत्पत्तीस्थान त्याच्या कार्यावरून त्याची काय होते परिभाषा केली जाते. जर का तो योग्य असेल पुत्र तर त्याची ख्याती वेगळी होते आणि जर का अयोग्य असेल तर त्याची ख्याती काय होते वेगळ्या पद्धतीनं मांडली जाते. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं जातं की पुत्र प्राप्ती जरी करायची असेल तर तो कुठल्या भावामध्ये करतोय याच्यावर अवलंबून आहे, जेणेकरून त्या परिवाराचा यश तो काय करू शकतो वाढवू शकतो. म्हणून या ठिकाणी जे काय सागर आहेत हे सागर भगवंतांना म्हणतात की तुम्ही या पुत्राचा वध करता, अर्थात रावणाचा वध करा, कारण का हा पुत्र बनण्यास काय आहे लायक नाहीये. आणि या ठिकाणी पुढं दुसरी गोष्ट सांगतात, ते म्हणतात की भगवंता तुम्ही ज्या वेळेला या ठिकाणी हा पूल अर्थात सेतू बांधला जाईल त्यावेळेला तुमची ख्याती काय होईल संपूर्ण त्रिभुवनात होईल. आणि त्रिभुवनात झाल्यामुळं तुम्हाला सहजरित्या काय होतील सर्वजण भगवंत म्हणून स्वीकार करतील. कारण सर्वसाधारणपणे आपण पाहतो की या ठिकाणी भगवंत हे नर रूपाची लीला करतात आणि त्यांना भगवंत कुणी संबोधणार नाही. आणि म्हणून तुम्ही असं कार्य करा, असं शक्तिशाली कार्य करा ज्याद्वारे तुम्ही काय व्हाल प्रसिद्ध व्हाल. आणि म्हणून सर्व शक्ती संपन्न असं कार्य करण्यासाठी ते म्हणतात की तुम्ही माझ्या या समुद्रावर अर्थात या जलावर तुम्ही असा ब्रिज बांधा की जो काय होईल त्रैलोक्यात प्रसिद्ध होईल. आणि म्हणून आपण पाहतो की या ठिकाणी रामायणामध्ये अतिशय सुंदर वर्णन आहे की केवळ 5 दिवसांमध्ये 1,000 करोड वानरांच्या द्वारे हा सेतू काय केला जातो बांधला जातो. आणि असा तसा नाहीये, आज आपण पाहतो की आपल्याला एखादा पूल बांधायचा असेल, आता जसा हा पूल बांधायचा आहे 2-3 वर्ष झाली आपला काय पूल कम्प्लीट झाला नाही, बरोबर आहे ना. आणि काही खूप मोठा नाहीये, 1 किलोमीटरचा देखील नाहीये तो. पण या ठिकाणी किती मोठा बांधलाय बरं पूल प्रभू रामचंद्रांनी, साधा सुद्धा नाही, 100 योजन लांब आणि 20 योजन रुंद एवढा मोठा हा ब्रिज केवळ किती दिवसात बांधला, 5 दिवसांमध्ये. विचार करण्याजोगी गोष्ट आहे. आणि तोही त्या सगळ्या वानरांना घेऊन जात होते पलीकडे. आणि अशी तशी वानर नव्हती ती, छोटी 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 पिल्ली नव्हती ती वानरांची, अशी अतिशय बलदंड. असं म्हणतात की एक एक वानर मोठमोठे दगड घेऊन यायचा, तो काय करायचा, तो त्यामध्ये टाकायचा. आता जो पर्वतच्या पर्वत व्यक्ती घेऊन येतोय, त्या पर्वताचं वजन आणि त्या व्यक्तीचं वजन, हा तो पूल काय करू शकत होता, पेलू शकत होता. म्हणजे इतका मजबूत रीतीनं तो काय केला होता, बांधला गेला होता. आणि म्हणून त्यांचं आज देखील गुणगान होत. भले ते त्यावेळेला त्रेतायुगामध्ये जरी हा ब्रिज बांधला असेल, तरी आज देखील सर्व सायन्सचे लोक देखील विचार करून काय करतात, तोंडामध्ये बोट घालतात की अरे हा ब्रिज आज देखील कसा काय तरंगतोय, त्यांना देखील आश्चर्य वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी समुद्र देवताजी काय प्रार्थना करते, की ही प्रार्थना म्हणजे काय, की केवळ त्यांचं शक्ती सामर्थ्य. आणि म्हणून एखादा व्यक्ती असं शक्ती सामर्थ्य ज्या वेळेला जाणतो, त्यावेळेला तो खऱ्या अर्थानं भगवत धामाच्या प्राप्तीला काय करू शकतो, प्राप्त करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी शेवटी प्रभुपाद म्हणतात, एखाद्या भगवंतांचं, जे भगवंतांचे विविध अवतार आहेत, यांचा जो जन्म आणि कर्म जो जाणतो, तो काय करतो, त्यांच्या धामाची प्राप्ती करू शकतो. आणि म्हणून प्रभुपाद या ठिकाणी शेवटी लिहितात, जन्म कर्मच वेदिम्यम एविम येती तत्वत, तो व्यक्ती तत्वत जाणतोय. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नायती सोम्यती अर्जुन. हे अर्जुना, जो कोणी असा तत्व व्यक्ती जो जन्म आणि कर्म भगवंतांचे जाणतो, तो निश्चितपणे काय करू शकतो, भगवंतांचं धाम प्राप्त करण्यास त्याला काय होऊ शकतं, की शाश्वत धामाची तिची प्राप्ती होऊ शकते. आणि म्हणून या अनेक कारणासाठी भगवंत अवतार घेतात, आणि त्या अवताराद्वारे भगवंत आपलं जे काय भगवत तत्व आहे हे सिद्ध करतात. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. रामाचार्य श्री हरिदास ठाकुर की जय. जय श्री प्रभुपाद की जय.
कुबेर का जन्म
वही की वैश्रवण जो है ना, वही कुबेर है, उसका दूसरा नाम कुबेर.